चितर क्रमांक एक आरंभी प्रारंभी फक्त परमेश्वरच होता. प्रभू चांगला आहे. सर्व चिजायवर त्याचाच अधिकार आहे. परमेश्वरानं सारं जग बनवलं. त्यानं अंधाराले प्रकाश होण्याची आज्ञा केली. त्यानं अभायाच्या वरते आणि समुद्राच्या खाली पाण्याले येगळं केलं. त्यानं दिवसाले सूर्या आणि रात्री चंद्र उजेड द्यायला बनवले.